मग रिपोर्ट टाकला की ते परत बोलतात बाबा एवढेच कपाल झाले तेवढेच कर आले.
नाही होणी पर तुरंत राज्य हेल्पलाईन या राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1075.